दुसरा राजे अध्याय 23। मग राजाने यहुदातील व यरुश्लेमेतील सर्व वडीलजनास बोलावणे पाठवून जमा केले। यहुदा येथील सर्व लोक, सर्व यरुश्लेमेतले रहिवासी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध यास बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिरी गेला। परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकास ऐकू येतील अशी वाचून दाखविली। मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जीवेभावे पाळीन, या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन। तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला। मग राजाने हिल्किया मुख्य याजक, दुसऱ्या प्रतीचे याजक आणि द्वारपाळ यास आज्ञा केली की बाल मूर्ती, अशेरा मूर्ती व नक्षत्रगण यांच्याकरिता जी पात्रे केली आहेत ती सर्व परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढा। त्याने ती सर्व पात्रे यरुश्लेमेच्या बाहेर किद्रोनच्या मैदानात जाळून त्यांची राख बेथेल येथे पाठविली। जितके पुजारी यहुदाच्या राजांनी यहुदी नगराच्या उच्चस्थानी व यरुश्लेमेच्या आसपासच्या उच्चस्थानी धूप जाळण्यासाठी नेमिले होते ते आणि जे कोणी बाल, सूर्य, चंद्र, राशीचक्र व नक्षत्रगण यास धूप जाळीत होते ते सर्व राजाने काढून टाकले। त्याने परमेश्वराच्या मंदिरातून अशेरा मूर्ती बाहेर काढली व यरुश्लेमेबाहेर किद्रोन ओहोळाजवळ नेऊन जाळून टाकली। पायांनी तुडवून तिचे चूर्ण केले व ते साधारण लोकांच्या कबरांवर फेकून दिले। त्याप्रमाणेच परमेश्वराच्या मंदिरास लागून पुरुषगमन करणाऱ्यांची घरे होती ती त्यांनी मोडून टाकली। त्याच स्त्रिया अशेरा मूर्ती प्रित्यर्थ पडदे विणीत असत। त्याने यहुदाच्या सर्व नगरातील याजकास बोलावणे पाठविले। गेबापासून बैरशेबापर्यंत असलेल्या ज्या उच्चस्थानी ते याजक धूप जाळीत असत ती त्याने भ्रष्ट केली आणि नगराधिकारी यहोशवा याच्या नगराच्या वेशीत डाव्या हाताला उच्चस्थाने होती ती सर्व मोडून टाकली। तरी पण उच्चस्थानांचे याजक यरुश्लेमेतील परमेश्वराच्या वेदीजवळ आले नाहीत, ते आपल्या भाऊबंदांमध्ये राहून बेखमीर भाकरी खात असत। नंतर कोणी आपला पुत्र अथवा कन्या यांचा अग्नीत होम करून त्यास मोलखास अर्पू नये म्हणून हिन्नोम पुत्रांच्या खोऱ्यातील तोफेत त्याने भ्रष्ट करून टाकले। जे घोडे यहुदाच्या राजांनी सूर्यास वाहून परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारी नथनमेलेक नावाच्या खोजाच्या बाहेरल्या बाजूच्या कोठडीपाशी ठेविले होते ते त्यांनी काढून टाकले आणि सूर्याचे रथ अग्नीने जाळून टाकले। अहाजाच्या माडीच्या धाब्यावर ज्या वेद्या यहुदाच्या राजांनी केल्या होत्या आणि मनस्सेने परमेश्वराच्या मंदिराच्या दोहो अंगणात ज्या वेद्या केल्या होत्या त्या राजाने मोडून फोडून टाकल्या आणि त्यांची धूळमाती त्याने किद्रोन ओहोळात फेकून दिली। आणि इस्रायलाचा राजा शलमोन याने यरुश्लेमेच्या पूर्वेस आणि विध्वंसगिरी नावाच्या पहाडाच्या दक्षिणेस सिदोन्यांची अमंगळ देवी अष्टोरेत, मवाबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिल्कोम यांच्या प्रित्यर्थ जी उच्चस्थाने बांधिली होती ती राजाने भ्रष्ट केली। त्याने तेथील मूर्तीस्तंभ मोडून त्यांचे तुकडे केले, तेथील अशेरा मूर्ती फोडून टाकल्या व त्यांच्या ठिकाणी माणसांची हाडे भरून ठेविली। मग बेथेल येथे जी वेदी होती आणि जे उच्चस्थान इस्रायलाकडून पाप करविणारा नबाट पुत्र यराबाम याने बांधिले होते ती वेदी व ते उच्चस्थान त्याने पाडून टाकले, ते उच्चस्थान जाळून टाकले, त्याचा भुगा केला व अशेरा मूर्ती जाळून टाकल्या। योशियाने वळून पाहिले तो डोंगरावरील कबरा त्याच्या दृष्टीस पडल्या। त्याने माणसे पाठवून कबरातून हाडे बाहेर काढून आणविली आणि ती त्या वेदीवर जाळून ती भ्रष्ट केली। या गोष्टी विदित करणाऱ्या देवाच्या माणसाने देवाचे जे वचन कळविले होते तदनुसार हे घडले. मग त्याने विचारिले, माझ्यासमोर हे जे स्मारक दिसत आहे ते कोणाचे? नगरातील लोकांनी त्यास सांगितले की तू या बेथेलच्या वेदीचे जे काही केले त्याविषयी ज्या देवाच्या माणसाने यहुदातून येऊन विदित केले होते त्याचे हे थडगे. तो म्हणाला, त्याच्या वाटेस जाऊ नका, त्याच्या अस्थी कोणी काढू नका. त्यांनी त्याच्या अस्थी शोमरोनाहून आलेल्या संदेष्ट्यांच्या अस्थीबरोबर तशाच राहू दिल्या. जेवढी उच्चस्थाने शोमरोनातील नगरात बांधून इस्रायलाच्या राजांनी परमेश्वरास संताप आणिला होता ती सर्व योशियाने काढून टाकली. त्याने बेथेल येथे केले होते त्याप्रमाणेच त्यांचे केले. तेथल्या उच्चस्थानांचे याजक होते तितक्यास त्याने त्या वेद्यांवर बली दिले व त्यांच्यावर माणसांची हाडे जाळली. मग तो यरुश्लेमेस परत गेला. नंतर राजाने सर्व लोकास आज्ञा दिली की या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ वल्हांडण सण पाळा. असा वल्हांडण सण इस्रायलाचे शास्ते शासन करीत होते त्यांच्या काळापासून व इस्रायलाचे राजे व यहुदाचे राजे यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता. योशिया राजाच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी परमेश्वराप्रित्यर्थ यरुश्लेमेत वल्हांडण सण पाळण्यात आला. याखेरीज हिल्किया याजक यास परमेश्वराच्या मंदिरात जो ग्रंथ सापडला होता त्यातील नियमशास्त्राच्या वचनाप्रमाणे वर्तावे म्हणून यहुदा देशात व यरुश्लेमेत दैवज्ञ व चेटकी आणि गृहदेवता मूर्ती आदी करून ज्या अमंगळ वस्तू योशियाच्या नजरेस पडल्या त्या त्याने काढून टाकिल्या. मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या साऱ्या मनाने आपल्या साऱ्या जीवाने व आपल्या साऱ्या बलाने परमेश्वर भजनी लागणारा योशियासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही. एवढे त्याने केले तरी देखील मनुष्येने जी संतापजनक कृत्ये करून परमेश्वरास संतप्त केले होते त्यामुळे परमेश्वराचा जो महाक्रोध यहुदावर भडकला होता तो शमला नाही. परमेश्वर म्हणाला, मी इस्रायलास जसे आपल्या नजरेपुढून दूर केले तसेच यहुदासही दूर करीन. हे यरुश्लेम नगर मी निवडले होते व ह्या मंदिरात माझ्या नामाचा निवास होईल असे मी म्हणालो होतो त्याचाही मी त्याग करीन. योशियाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस मिसर देशाचा राजा फारो नखो हा अश्शूरच्या राजावर चढाई करून फरात महानदापर्यंत गेला असता योशिया राजा त्याच्यावर चालून गेला. योशिया मगिद्दो येथे त्याच्यासमोर आला तेव्हा त्याला त्याने ठार केले. त्याच्या चाकरांनी त्याचे प्रेत रथावर घालून मगिद्दो येथून यरुश्लेमेस पोहोचविले. त्याने स्वतः केलेल्या थडग्यात त्यांनी त्यास मूठमाती दिली. मग देशातील लोकांनी योशियाचा पुत्र अहोआहाज यास अभिषेक करून त्याच्या बापाच्या जागी राजा केले. यहोआहाज राज्य करू लागला तेव्हा 23 वर्षाचा होता. त्याने यरुश्लेमेत 3 महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमुटल ही लिब्नाकर यिर्मया याची कन्या. त्याच्या वाडवडिलांनी केले होते त्याप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. यरुश्लेमेत त्यास राज्यकरिता येऊ नये म्हणून फारो नखो याने हमाथ देशातले रिबला येथे त्यास बेड्या घालून ठेविले आणि त्याच्या देशावर 100 किक्कार चांदी व 1 किक्कार सोने एवढी खंडणी बसविली. मग फारो नखो याने योशियाचा पुत्र एल्याकिम यास त्याच्या बापाच्या जागी राजा केले. त्याने त्याचे नाव बदलून यहोयाकिम असे ठेविले. यहोआहाज मिसर देशास गेल्यावर मरण पावला. यहोयाकिम याने फारोला सोने व रुपे दिले पण हा पैका फारोच्या हुकमाप्रमाणे देण्यासाठी त्याला देशावर कर बसवावा लागला. देशातल्या सर्व लोकांवर कर वसवून फारो नखो यास देण्यासाठी त्याने प्रत्येकाकडून सोने व रुपे वसूल केले. यहोयाकीम राज्य करू लागला तेव्हा तो 25 वर्षाचा होता. त्याने यरुश्लेमेत 11 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबुदा, ती रुमा येथला पदाया याची कन्या. त्याने आपल्या पूर्वजांच्या सर्व करणीप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले.